नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. उच्च न्यायालयाच्या शिक्षणिक नेमाप्रमाण 2025-26 शिक्षणिक वर्ष 7 एप्रिलाक सुरू जातले अशी माहिती शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे हाणी दिल्या. गोयचे राज्यपाल P.S. श्रीधरन पिल्लय आणि मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हाणी संसार पाडव्या निमतान गोयकारांक उर्बेभरीत परबी दिल्यात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळीत देशवासियांकडेन आपले विचार मांडटले. छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याची देख आयच्या तरणाट्यांनी घेऊन मुखार वचपाचो यत्न करचो असे आदले सभापती राजेंद्र आर्लेकार हाणी म्हळा. आता पुराय खबरो. उच्च न्यायालयान शिक्षणिक नेमाप्रमाण शिक्षणिक वर्ष सुरू करू शकतात असो निवाडो दिल्या उपरांत इयत्ता 6वी ते 10वी आणि 12वी मेरेनच्या वर्गा खातीर 2025-26 शिक्षणिक वर्ष 7 एप्रिलाक सुरू जातले अशी माहिती शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे हाणी दिल्या. मे म्हयनो पुराय सुट्टी आसतली, जाल्यार इयत्ता 1ली ते 5वी आणि 11वीचे वर्ग जून म्हयन्यात सुरू जातले असे झिंगडे हाणी म्हळा. तसेच 1 एप्रिल 2025 सावन NCERT ही स्वायत्त संस्था जातली असे शिक्षण संचालक शैलेश झिंगडे हाणी जाहीर केला. मजगती एप्रिलात शिक्षणिक वर्ष सुरू करपा खातीर राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडे 4000 परस चढ हरकती आयिल्ल्यो. NCERTच्या कमिटीन सगळ्या हरकतपत्रांची चाचपणी केल्या उपरांत 7 एप्रिलाक शाळा सुरू करपाचो निर्णय घेतला असे NCERTची संचालक मेघना शेटगावकर हाणी सांगले. 7 एप्रिलाक नवे शिक्षणिक वर्ष सुरू करपा खातीर शिक्षण खात्यान शुक्रारा परिपत्रक काढल्या उपरांत नवे शिक्षणिक वर्षाची रूपरेषा कशी आसतली हाची एकंदरीत माहिती दिवपा खातीर NCERTत आयज पत्रकार परिषद घेतिल्ली. गोयचे राज्यपाल P.S. श्रीधरन पिल्लय हाणी संसार पाडव्या निमतान गोयकारांक उर्बेभरीत परबी दिल्यात. ह्या शुभ दिसा परंपरीक नव्या वर्षाची सुरवात जाता. संसार पाडवो आमच्या देशातल्या वेगवेगळ्या राज्यांनी आणि प्रदेशांनी वेगवेगळ्या तरेनी आणि वेगवेगळ्या विधींनी व्हड खोशेन मनयतात. संसार पाडव्याची परब सगळ्यांक जिवितात अपाट खोस आणि समृद्धी हाडू असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हळा. संसार पाडव्या निमतान मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हाणी समस्त गोयकारांक सुख समृद्धी बरी भलायकी आणि नवी संद मेळचे खातीर परबी दिल्यात. चैत्र महिन्याचो पहिलो दीस म्हळ्यार संसार पाडवो. ह्या दिसा हिंदूच्या नव्या वर्षाची सुरवात जाता. गुढी हे एक सुंदर सजावटीचे प्रतीक असा जे फुलां आणि आंब्याच्या पानांनी सजयतात. तशेच ते विजय समृद्धी आणि नव्या सुरवातीचे प्रतिनिधित्व करता. जाल्यार पाडवो चंद्राच्या पहिल्या दिसाचे प्रतीक असा असे मुखेलमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हळा. आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोयाच्या ध्येयाप्रमाण हो उत्सव असा हाचेर ताणी भर दिलो. दरेका गोयकारान आत्मनिर्भरताय नवनिर्माण आणि सामूहिक उदरगतीची भावना आपणावपाचो उलो ताणी ह्या वेळार मारलो. ह्या पवित्र उत्सवातल्यान उर्बा घेऊन आम्ही एक समृद्ध स्वयंपूर्ण गोय तयार करपाक स्वतःक समर्पित करूया आणि विकसित भारताच्या दृष्टिकोनाक योगदान देऊया असे ताणी सांगले. राज्यात येऊपी मेगा प्रकल्पाक मान्यताय दिवपाचो अधिकार फुडे नगर नियोजन खात्याच्या मुख्यमंत्र्यांच्या फुडारपणाखालच्या सुकाणू समितीकडेन आसतले. हे संबंधीची अधिसुचवणी रोकडीच जारी जातली असे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हाणी आयज एका खाजगी न्यूज चॅनलाचेर जाल्ल्या कार्यावळीत स्पष्ट केले. TCP खात्याखाला आशिल्ल्या वेगवेगळ्या समित्यांक घटमूट करप गरजेचे आशिल्ले. कांय वाठारातले नागरिक थंयच्या नियोजित मेगा प्रकल्पांक खर विरोध करतात. अशे स्थितीत संबंधित वाठाराचो आणि थंयच्या नागरिकांचो विचार करून मेगा प्रकल्पाचो विचार करप गरजेचे असा. देखूनच मेगा प्रकल्पांक मान्यताय दिवपाचो अधिकार TCP मुखेलमंत्र्यांच्या फुडारपणाखालचे सुकाणू समितीकडे दिल्यात. हाचे फुडें ही समिती सविस्तर अभ्यास करून मेगा प्रकल्पांक मान्यताय दिवपाचो निर्णय घेतली असे मुखेलमंत्र्यांनी म्हळा. भारतातल्या ग्रामीण कारागिरा खातीर महत्वाचे पाऊल उभारून ग्रामीण उदरगत मंत्रालयान 27 मार्चाक जारी केल्ले अधिसुचवणे प्रमाण महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदो म्हळ्यार मनरेगा खाला पगारात सुदारणा करपाची घोषणा केली. 1 एप्रिल सावन सुधारित दर लागू जातले. केंद्र सरकारान अधिसुचवणी दिल्याप्रमाण गोय राज्या खातीर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी येवजणे खाला दिसपट्टो पगार 378 रुपया आसतलो. केंद्रीय ग्रामीण उदरगत मंत्रालयाच्या आदल्या अधिसुचवणेत हे संबंधी दुरुस्ती केल्या. मजगती केंद्र सरकाराच्या मनरेगा येवजणे खाला राज्यात सुमार 8000 कामगार काम करतात. तांकां सगळ्यांक ह्या येवजणेचो लाभ जातलो. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
इलेक्ट्रॉनिक संगीत निर्माते आणि DJ उपकार करून लक्ष दियात. वेव्ज 2025 चॅलेंजांत वाटेकार जावपा खातीर बेगोबेग तयार जायात. रेझोनेट द EDM चॅलेंज. नाव नोंदणी खातीरची मुजत 31 मार्च 2025 मेरेन वाडयल्या. इलेक्ट्रॉनिक संगीतामधल्या तुमच्या प्रतिभेचे संसारिक पावण्यावर प्रदर्शन करून नामना जोडपाची संद वगडावू नकात. चढ माहिती खातीर भेट दियात wavesindia.org.
आता मुखावेल्यो खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सकाळीं 11 वरांचेर आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळींत देशवासियां कडेन आपले विचार मांडटले. म्हयन्याळ्या कार्यावळीचो हो 120वो भाग आसा. आकाशवाणी आनी दूरदर्शनाचे पुराय नेटवर्क, AIR न्यूज वेबसायट, न्यूज ऑन AIR मोबायल ॲपाचेर ही कार्यावळ प्रसारीत जातली. तशेंच AIR न्यूज, DD न्यूज, PMO आनी म्हायती आनी प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलाचेरूय ताचें थेट प्रसारण जातलें. आकाशवाणीचेर हिंदी प्रसारणा उपरांत रोखडीच प्रादेशीक भाशांनी ही कार्यावळ प्रसारीत करतले. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिसा निमतान केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकार हांणी आयज वास्को शारांत उबारिल्ल्या संभाजी महाराजांच्या पुतळ्याक आर्गां ओपली. ह्या वेळार उलयतना राज्यपाल आर्लेकार हांणी म्हळां की छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मरक्षणा खातीर देह सुद्धा त्यागला. आयच्या तरणाट्यांनी हातूंतल्यान देख घेवन मुखार वचपाचो यत्न करपाक जाय. ह्या वेळार आमदार दाजी साळकार, नगराध्यक्ष गिरीश बोरकार आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. ओसय ओसय वा किती आनंद झालाच्या गजरात साखळी शिगमोत्सव समिती आनी गोय पर्यटन खाते हांच्या जोडपालवान काल साखळेत शिगमोत्सवाचे आयोजन जाल्ले. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी ह्या शिगमोत्सवाचे उक्तावण केले. उपरांत डेस्टिनी म्युझिक अकॅडमीन संगीताची कार्यावळ सादर केली. सांजे 3:30 वरांचेर मुखेल शिगमोत्सवाक सुरवात जाली. ह्या सुवाळ्याक गोय राज्याचे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत मुखेल सोयरे म्हूण हजर आसले. तांचे वांगडा साखळीची नगराध्यक्षा सिद्धी परब तशेंच साखळी मतदारसंघातले सगळे सरपंच, उपसरपंच, पंच, नगरसेवक हजर आसले. महोत्सवाचे वेळेत बंधन पाटले अशें सांगून महोत्सवाक वेळाचेर सुरवात जाली. त्या खातीर रोमटामेळ, लोकनाच आनी चित्ररथ पंगडांनी वेळार हजर रावंक जाय अशी आयोजकांनी मागलेले. अंदू वर्सा शिगमोत्सव मिरवणूक साखळी सरकारी हॉस्पिटल ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान जाली आनी ते खातीर रोमटामेळ, चित्ररथ आनी लोकनाच आस्वाद घेवपी लोकां खातीर खास आसन वेवस्था केल्ली. रोमटामेळ, चित्ररथ आनी लोकनाचांनी रसिकांचे मन रिजवण केलें. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण आयज राज्यांत उष्ण दमट आनी हवामाना सयत सुकें हवामान आसा. पणजेंत सर्वाधिक 34.3 डिग्री सेल्सियस कमाल तापमान नोंद जाला तर किमान 24.2 डिग्री सेल्सियस तापमान नोंद जाला. राज्यांत फुडले 4 दीस 35 ते 37 अंश सेल्सियस मजगत तापमान आसतले. तशेंच राज्यांतल्या उत्तर आनी दक्षिण गोंय जिल्ल्यांनी गडगडाटा सयत मध्यम पावस पडपाची शक्यताय आसा अशें पणजे वेधशाळेन सांगलां. फाल्यां संवसार पाडवो. हिंदू पंचांगा प्रमाण फाल्यां नवें वर्स सुरू जाता. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हळ्यार नव्या वर्साचो पयलो दीस. 3:30 मुहूर्तांतलो हो एक शुभ मुहूर्त अशें मानतात. फाल्यां सावन शालिवाहन शक 1947 विश्वा वसू संवत्सर सुरू जाता. फाल्यां सकाळीं घुडी पुजन करून ह्या दिसाच्यो कार्यावळी सुरू जातात. शुभ मुहूर्त आशिल्ल्या कारणान घरप्रवेश, नवी आस्थापना सुरू करप, नव्या प्रकल्पांची पायाभरणी करप, नवो धंदो वेवसाय सुरू करप अशी कितलीशीच कामां फाल्यांचो दीस बरो मानून सुरू जातात. पणजेंतल्या पशुपालन आनी पशुवैजकीय खातें राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यावळी खाला 1 एप्रील सावन जनावरांच्या पांय आनी तोंडाच्या दुयेंसा आड लस दिवपाची कार्यावळ सुरू करतले. ही कार्यावळ 30 दीस चलतली. ह्या कार्यावळी खाला सगळ्या गोरवांक लस दिवपाचे सगळे यत्न करतले आनी लस दिवचे पयलीं आनी उपरांत सिराचे नमुने घेवन जनावरांची रोगप्रतिकार शक्त तपासतले. मार्गदर्शक तत्वाप्रमाण लस दिल्ल्या जनावरांची वळख करपा खातीर कानात टॅक लावप सक्तीचे आसतले अशी माहिती पशुवैजकीय खात्यान दिल्या. आता खबरो सोपोवच्या पयलीं परतून एक फावट मुखेल खबरो. उच्च न्यायालयाच्या शिक्षणीक नेमा प्रमाण 2025-26 शिक्षणीक वर्स 7 एप्रिलाक सुरू जातले अशी माहिती शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगणे हांणी दिल्या. गोयचे राज्यपाल PS श्रीधरन पिल्लय आनी मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी संवसार पाडव्या निमतान गोंयकारांक उर्बेभरीत परबीं दिल्यात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सकाळीं 11 वरांचेर आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळींत देशवासियां कडेन आपले विचार मांडटले. छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याची देख आयच्या तरणाट्यांनी घेवन मुखार वचपाचो यत्न करचो अशें आदले सभापती राजेंद्र आर्लेकार हांणी म्हळां. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजीचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळीं 7:25 मिनटांचेर. नमस्कार.